हळदी कुंकाच्या मनासाठी दिवी आलीच राहून काय ग सांगू आंबा तुझ्या भक्ती लागून काय ग सांगू दिवी तुझ्या भक्ती लागून अंबाची माझ्या महिमा मोठी ग देवीची माझ्या महिमा मोठी
अंबाची माझ्या महिमा मोठी ग देवीची माझ्या महिमा मोठी
हा उभी शिवाजीच्या पाठी ग उभी शिवाजीच्या पाठी
उभी शिवाजीच्या पाठी ग उभी शिवाजीच्या पाठी
देवीची माझ्या महिमा मोठी ग अंबाची माझ्या महिमा मोठी
माझ्या महिमा मोठी ग अंबाची माझ्या महिमा मोठी
उभी शिवाजीच्या पाठी ग उभी शिवाजीच्या पाठी
उभी शिवाजीच्या पाठी ग उभी शिवाजीच्या पाठी
मारिलास वैर्याला उध उध बोलून मारिलास दैत्याला उध उध बोलून काय ग सांगू अम्मा तुझ्या भक्ती लागून काय ग सांगू देवी तुझ्या भक्ती लागून अंबाची माझ्या महिमा थोर ग देवीची माझ्या महिमा थोर
अंबाची माझ्या महिमा थोर ग देवीची माझ्या महिमा थोर
देवारा आईचा घरू घर ग देवारा आईचा घरू घर
देवारा आईचा घरू घर ग देवारा आईचा घरू घर
अंबाची माझ्या महिमा थोर ग येडूची माझ्या महिमा थोर
अंबाची माझ्या महिमा थोर ग देवीची माझ्या महिमा थोर
देवारा आईचा घरू घर ग देवारा आईचा घरू घर
देवारा आईचा
लहान थोर घाटात घ तुझे गुणगान लहान थोर घाटात तुझेच गुणगान काय ग सांगू अम्मा तुझ्या भक्तीचा गुण काय ग सांगू देवी तुझ्या भक्तीचा गुण
काय ग सांगू अम्मा तुझ्या भक्तीचा गुण काय ग सांगू देवी तुझ्या भक्तीचा गुण
घाटावर ग उभी देवी घाटावर
देवी घाटावर ग उभी देवी घाटावर
लक्ष ठेवती भक्तावर ग लक्ष ठेवी भक्तावर
लक्ष ठेवी भक्तावर लक्ष ठेवी भक्तावर
हळदी कुंकवाचा मान देते नेमन हळदी कुंकवाचा मान देते नेमन काय ग सांगू अम्मा तुझ्या भक्तीचा गुण काय ग सांगू देवी तुझ्या भक्तीचा गुण
काय ग सांगू अम्मा तुझ्या भक्तीचा गुण काय ग सांगू देवी तुझ्या भक्तीचा गुण
विष्णु देडे कवित वाचे ग विष्णु देडे कवित वाचे
देडे कवित वाचे विष्णु देडे कवित वाचे
संतो गातो गुण तुझे ग संतो गातो गुण तुझे
संतो गातो गुण तुझे ग संतो गातो गुण तुझे
विष्णु देडे कवित वाचे ग विष्णु देडे कवित वाचे
विष्णु देडे कवित वाचे ग विष्णु देडे कवित वाचे
संतो गातो गुण तुझे ग संतो गातो गुण तुझे
संतो गातो गुण तुझे ग संतो गातो गुण तुझे
ज्ञानाचे तू घरे आम्हाला दिलेच दाऊन ज्ञानाचे तू घरे आम्हाला दिलेच दाऊन काय ग सांगू अम्मा तुझ्या भक्तीचा गुण काय ग सांगू देवी तुझ्या भक्तीचा गुण
काय ग सांगू अम्मा तुझ्या भक्तीचा गुण काय ग सांगू देवी तुझ्या भक्तीचा गुण
हळदी कुंकाच्या मनासाठी आलीच धावून हळदी कुंकाच्या मनासाठी आलीच धावून काय ग सांगू अम्मा तुझ्या भक्तीचा गुण काय ग सांगू देवी तुझा भक्तीचा गुण।